आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंयचे शेती मंत्रीन आदी दोन फावट मुखेलमंत्री आशिल्ले रवी नायक हांकां पिरायेच्या 79व्या वर्सा काळजाचो आताकान मंगळारा मरण आयले. गोंयच्या राजकारणाचेर आपली छाप सोडपी लोकांच्या मनान खोलायन रुजिल्ले बहुजन समाजाचे एक बरे फुडारी तांची नामना आशिल्ली. तांकां निमाणी आर्गां ओपपा खातीर बुधवारा सकाळच्यान फोंड्या खटपाबान तांच्या राबित्या घराकडे गर्दी जाल्ली. खडपा बनार कार्यालया फाटल्यान खासगी सुवातेर पुराय राजकीय सन्मानान तांच्या कुडीचेर निमाणे संस्कार केले. रवी नायक पयलेच खेप 1984 वर्सा विधानसभेन वेचून आयले. गोंयच्या राजकारणान तांणी आमदार, मंत्री, मुखेलमंत्री, खासदार, उपमुखेलमंत्री, विरोधी पक्ष फुडारी आनी अशी जायती पदां सांबाळली. भंडारी समाजाक राजकारणान खूप म्हत्वाची सुवात दिवपी फुडारी रवी नायक फामाद आशिल्ले. फोंड्या शाराक फामाद शिक्षणीक केंद्र करपाक तांणी खाशेले योगदान दिला. फोंड्या शाराच्या उदरगतीचो शिल्पकार तांकां वळखतात. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नायक, वीज मंत्री सुदीन ढवळीकार, भलायकी मंत्री विश्वजीत राणे, आमदार गोविंद गावडे, आमदार देविया राणे, आदले मुखेलमंत्री प्रतापसिंग राणे, आदले मंत्री महादेव नायक, आदले खासदार नरेंद्र सावयकार आनी हेर जायत्या फुडाऱ्यांनी तांच्या कुडीचें दर्शन घेवन आर्गां ओपलीं. शेती मंत्री रवी नायक हांच्या मरणाक लागून गोंयांत 3 दिसांचो राज्य दुखवटो जाहीर जाला. हे संबंधी सरकारी आदेश जारी केला. हे विशी दुख्ख उक्तायतना मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळे,
सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन तांच्या आतले शांती नाही देवा लागी मागता. एक गोंयातल्या राजकारणातले व्हडले नेते गेली 50 वर्सां राजकारणान जनतेला आपलो ठसा उमटयता. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री या सगळ्या पदाच्या पर्यंत काम केले.
नामनेचे सिनेमॅटोग्राफर आणि मडगावचे सुपुत्र के वैकुंठ यांच्या जन्मशती वर्षा निमतान मडगावात स्पंदन हे संस्थे वतीन शेनवारा 18 ऑक्टोबराक द मॅजिक ऑफ के वैकुंठ सॉंग्स ही मायगीतांची कार्यावळ आयोजित केल्या. फाटड्या हॉटेल शिंक्रो सभाघरांत ही कार्यावळ जातली. या वेळार के वैकुंठ हांणी चित्रीत केल्ल्या चित्रपटांतली कांय गीतां पड्ड्याचेर दाखयतले. सरकारान सुरू केल्ल्यो वस्तू आणि सेवा कर सुधारणांक लागून 22 सप्टेंबर सावन गिरायकांच्या दिसपट्ट्या वापराच्या वेगवेगळ्या वस्तू वेलो कर दर उणो झाला. भारतीय किसान संघाच्या श्रीरंग जांभळे हांणी GST सुधारणा विशीं सांगले.
श्रीरंग जांभळे, भारतीय किसान संघ. भारतीय किसान संघ म्हणून आम्ही सरकाराकडेन खूप जुनी मागणी ही आमची असा की GST व शेतकऱ्या खातीर असपाक जायना. कारण शेतकरी वो मशिनरी, बी बियाणे, खतां याचो अंतिम ग्राहक न्ही. तो धान्य, भाजी, फळां हे सगळे तयार करपा खातीर मशिनरी वापरता आणि बाकीचे सामान वापरता, पण अंतिम ग्राहक वेगळो असा. त्याच्या खातीर भारतीय किसान संघान ही जुनी मागणी केली. आज केंद्र सरकारान GST कमी केल्या कारणान शेतकऱ्याचेर जो मोठो दबाव आशिल्लो आणि ताका जे नुकसान सहन करचे पडटाले ते नक्कीच कमी झाला. त्याच्या खातीर भारतीय किसान संघ ह्या पावलाचे केंद्र सरकारच्या स्वागत करता.
फुडल्या सप्तकान दिवाळेची परब मनयतले. या खातीर पुराय गोंयान दिवाळेची तयारी सुरू झाल्या. दिवाळे निमतान गोंयान वेगवेगळ्या सुवातींनी मडगांव सयत दक्षिण गोंयातल्या वेगवेगळ्यो बाजारपेठो दिवाळेच्या सामानान सजल्यात. आकाश दिवे, पणट्यो, दिवाळीचो फराळ आनी हेर सामानान दुकानां भरिल्लीं आसात. ते खातीर पुराय दक्षिण गोंयान एक वेगळेच उमेदीचे वातावरण तयार जालां. आयतारा 19 ऑक्टोबराच्या राती गोंयातल्या वेगवेगळ्या सुवातींनी नरकासूर सर्ती जातल्यो. इफ्फीची तयारी डेटान सुरू असून दर वर्सा प्रमाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर मेरेन पणजे जातलो. अंदू जावपी 56व्या संवसारीक चित्रपट महोत्सवान दर वर्सा प्रमाण गोंयच्या चित्रपटा खातीर खाशेलो फाटो आसतलो. चित्रपट प्रतिनिधी सयत आता माध्यम प्रतिनिधींची नोंदणी सुरू झाल्या. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाषेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. आनीक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडे संपर्क साधचो. गोंय वेचाळे प्रमाण पणजेन काल चडांत चड तापमान 34.4 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 25.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला. हवामान खात्यान 16 आनी 17 ऑक्टोबराक मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या. ते प्रमाण या 2 दिसां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. खेळ आनी तरणाटे वेव्हार संचालनालय 2025 वर्सा जावपी 69व्या राष्ट्रीय शाळा खेळां सर्ती खातीर गोंय राज्य पंगडाची निवड करपा खातीर तायकवांडोन 14 वर्सां पिराय सकयल्या चल्यांची निवड करपा खातीर चाचण्यो घेतले. निवड शेवट चाचण्यो आज सकाळी 9:30 ते 10:30 मेरेन पणजेच्या इंडोर हॉलान जातल्यो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:00 सांक.